चीनीमंडी.com पॉडकास्ट।
ऊसतोड मजुरांची तपासणी करून त्यांना घरी पाठवा, मंत्री धनंजय मुंडे यांची मागणी। ऊसतोड मजुरांना त्यांची आरोग्य तपासणी करून पशुधनासह कोरोना संक्रमण रोखण्याबाबतची खबरदारी घेऊन आपल्या मूळ गावी परतण्यासाठी राज्य सरकारनं तातडीनं निर्णय घ्यावा अशी मागणी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका पत्राच्या माध्यमातून केली। राज्यातील साखर कारखाने, विविध जिल्ह्यातील निवारागृह या ठिकाणी हे ऊसतोड मजूर अडकलेले आहेत। लॉकडाऊनमुळे बीड, अहमदनगरसह इतर राज्यातील 1.5 लाखांहून अधिक ऊसतोड मजूर पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक सीमा भाग या ठिकाणी अडकलेले आहेत। कारखाने बंद झाल्यामुळे या मजुरांना आपल्या गावी परतही जाता येत नाही। अशा मजुरांची शासनानं निवास आणि भोजनाची तात्पुरती सोय केली आहे। तसंच या मजुरांना अधिक मदत पोहोचवण्यासाठी स्थानिक प्रशासन प्रयत्नशील आहे। शिवाय 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आल्यामुळे ऊसतोड मजुरांच्या उपजीविकेच्या प्रश्नासह त्यांच्या पशुधनाचा आणि चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे। यामुळे या कामगारांची त्यांच्या गावाकडे असलेल्या कुटुंबातील वृद्ध आणि लहान मुलं यांची फरफट होत आहे। त्यामुळे या सर्व मजुरांना त्यांच्या पशुधनासह आपापल्या मूळ गावी आणणं आता अनिवार्य बनलं आहे।